This is a seminar from National Expositors Conference 2013.
हे आमच्या महान देवा, आम्ही तुझ्या सानिध्यात येतो पुन्हा एकदा. तुझं पवित्र वचन पाहत असताना देवाप्पा, तू आमच्या जवळ ये, आमच्याशी बोल, ती आत्मेद्वारे आम्हाला मार्गदर्शन कर. आणि देवाप्पा, आमचं मन, आमचं अंतकरण परत संजीवित आणि तुझ्याकडे आकर्षित कर. आणि तुझ्यापासून शिकण्यासाठी, तुझ्यावर प्रेम करण्यासाठी आणि तुझी सेवा तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी जे काही लागेल ते देवाप्पा आम्हाला दे. लहानशी विनंती येशू ख्रिस्ताच्या गोड जिवंत नावात मागतो, म्हणतो आहे. तर आपण अगोदरच्या सेशनमध्ये भरपूर आपली चर्चा झाली, पण चांगली होती. मला आवडतं म्हणजे डिस्कशनमध्ये आपल्याला अजून एक्सपिरियन्स वगैरे शेअर करता येतो. मग आपण इथं पाहतो म्हणजे त्यांचे गुण पाहत आहोत. एक पहिली गोष्ट म्हणजे खरे जे सेवक लोक होते ही मिशनरी टीम, ते कठीण परिस्थितीत पण त्यांनी त्यांचा मेसेज चेंज केला नाही आणि विश्वासूपणे त्यांनी सुवार्ता आहे तशी सांगितली. मग आपण पाहिलं की त्यांच्या मिनिस्ट्रीचा हेतू वचन 3 नव्हता, भ्रांती, अमंगळपणा आणि कपटाचा नव्हता. उलट जसे पारखलेले आणि पसंतीत उसरलेले जे सेवक जसे असतात तसं त्यांची सेवा होती. आणि देव आपला अंतकरण पारखणारा आहे. आणि म्हणजे ह्याच्याहून आपल्याला समजतं की किती गांभीर्याची आहे सेवा. आणि असं म्हणतात की जॉन नॉक्स, स्कॉटलंडचा प्रेषित असं म्हटलेलं आहे त्याला, प्रेषित नसेल पण स्कॉटलंड बदलणारा तो होता देवाचा सेवक. त्याला पहिल्या वेळेस जेव्हा जाणवलं की देव त्याला सेवेत पाचारण देत आहे, तो कितीतरी दिवस तो एकटाच कोणी खोलीमध्ये त्यांनी स्वतःला कोंडून घेतलं आणि जणू काही एक असं भय त्याच्या मनामध्ये निर्माण, म्हणजे भित्रेपणा नव्हे पण एक भय, एक आदर की त्याच्या सेवेसाठी मला देवाने निवडलेलं आहे म्हणून, मी पाचारण केलेलं आहे म्हणून. तर इथं आपण नक्कीच पाहतोय की ह्यांना माहित होतं की देवासमोर आमची ही मिनिस्ट्री घडत आहे, देव आमचं हृदय जाणतो आणि कोणत्या हेतूने आम्ही सेवा करत आहोत. तर 3 आणि 4 जे आहे ते हेतू म्हणू शकतो आपण. पहिलं वचन जे आहे त्याचं मेन शब्द, पहिले 2 वचनं आपण म्हणजे किंवा दुसरं वचन जे आहे त्याच्यामध्ये मेन शब्द आपण सारांश करू शकतो की विश्वासू सुवार्ता प्रसार. सुवार्ता प्रसार. आणि मग 3 आणि 4 मध्ये पाहतो की विश्वासू हेतू होते त्यांचे. सुवार्ता बरोबर सांगितली आणि हेतू पण बरोबर होते. मग 5 मध्ये आपण पाहतो की कारण आम्ही आज आर्ज वाचे भाषण कधी करत नव्हते हे तुम्हाला माहीत आहे, तसेच लोभाने कपट वेश धारण करत नव्हतो, देव साक्षी आहे. आता आर्ज वाचे भाषण काय असेल बरं? मला वाटतं मूळ भाषेमध्ये फ्लॅटरी, म्हणजे उगच लोकांना मस्का मारायचं किंवा पुढं पुढं करायचं आणि लोकांना चांगलं चांगलं बोलायचं आणि सत्याकडे कधी यायचं नाही, है ना. आपल्याला सत्याकडे यायचं असेल तर मग आपल्या लोकांना त्यांची परिस्थिती पण सांगायला लागते, त्यांचा पापीपणा. पण आजकाल मी एकदा एक मोठी मीटिंग झाली बॉम्बेमध्ये, मी पैज लावली होती माझ्या एका मित्रासंगती की हा जो परराष्ट्रावरून आलेला आहे, 17-19-20 लाख लोक होते मीटिंगला. म्हटलं की जर का हा म्हटलाय इथं या मीटिंगमध्ये की तुम्ही पापी आहात आणि तुम्हाला येशू ख्रिस्ताकडे पश्चाताप करून फिरायचंय आणि येशूच तुम्हाला तारण देऊ शकतो, तर मी तुला 500 रुपये देईल म्हटलं. आणि 5-6 दिवस तो ते बोलला नाही. बॉम्बे कसं चांगलं आहे, सगळे मिनिस्टर लोक स्टेजवर होते आणि इंडिया कशी चांगले आणि इंडिया कसं आशीर्वादित देश आहे, सगळं ब्लेसिंग चांगलं आणि हा आणि गेला. त्याहून काय होतं, फक्त वरवरचं फ्लॅटरी म्हणतात त्याला. की ऑफिसमध्ये पण तसं होतं ना, बॉसला पुढं पुढं करायचं, चांगलं चांगलं बोलायचं. मनामध्ये ऍक्च्युली वेगळं असतं पण दाखवायचं वेगळं. तशा प्रकारचा हा शब्द आहे की गोड गोड भाषण करायचं पण तरीच सत्याकडं आणि अनंतकालिक गोष्टींकडे यायचं नाही, कारणाकडं पश्चाताप. हे तुम्हाला माहीत आहे. तसेच लोभाने कपटवेश धारण करत नव्हतो, देव साक्षी आहे. आता लोभाने कपटवेश धारण करणं म्हणजे त्या काळामध्ये हे जे असे लोक जायचे आणि ते म्हणायचे की आम्हाला तुमचं भविष्य काय आम्ही तुम्हाला सांगतो म्हणून. आणि मग ते लोक काय करायचे, ते म्हणायचे की तुम्ही एक प्राणी आणा म्हणून. आणि मग त्या प्राण्याचं पोट उघडायचे आणि त्या आतड्यांमधून त्यांना त्या लोकांचं भविष्य, सूतसेअर म्हणतात त्यांना, ते दाखवायचा प्रयत्न करायचे. पण ते एका वेशामध्ये यायचे आणि मग तो वेश जो आहे त्या वेशाहून लोक त्यांना ओळखायचे की हे असे आहे. पण त्या वेशा मागं त्यांचा हेतू एकदम वेगळा असायचा, कारण ते फसवतात लोकांना. त्या आतड्यांमध्ये कुठं काय दिसते है ना. तर तसंच हे म्हणतोय की आम्ही लोभाच्या कपट वेशात वेश धारण करून नव्हतो, देव साक्षी आहे. तर आजकाल पण जसं जसं जग अजून पदार्थ मटेरियल च्या मागं चाललेलं आहे, आज आपला पण मोह असतो की हे ह्या गोष्टी मिळाल्या आपल्याला तर मग सगळं काय मिळेल आपल्याला. आणि कपट वेश, कवचसनेस म्हणजे लोभीपणा, त्या प्रकारचा काही काही लोक हे बाहेरून धारण करतात पण आतमध्ये वेगळेच हेतू असतात. लोकांपासून पैसे मिळवणं किंवा आपले मिनिस्ट्रीमध्ये जे मोठे मोठे बिझनेसमॅन आहे त्यांना प्राधान्य देऊन त्यांच्याकडून काहीतरी मिळवून घेणं, बरेचसे मोह देवाच्या सेवकाला असतात. पण तसे आम्ही नव्हतो म्हटले ते, देव साक्षी. आता पुढच्या मागच्या वर्षात तो वचनात तो म्हटला की हृदय पारखणारा, अंतकरण पारखणारा देव. आणि आता तो म्हणत आहे की देव साक्षी आहे. तर इथं आपण कसं सारांश काढू शकतो की त्यांची बोलण्याची पद्धत, विश्वासू बोलणे म्हणू शकतो आपण, त्यांची पद्धत आम्ही ख्रिस्ताचे प्रेषित असल्यामुळे जरी आमचे वजन पाडण्यासारखे होते तरी माणसापासून म्हणजे तुमच्यापासून किंवा दुसऱ्यापासून गौरव मिळवण्याची खटपट आम्ही करत नव्हतो. तर काही काही लोक जे आहेत म्हणजे आता एवढे मोहाचे आहेत प्रसंग देवाच्या सेवकासमोर. एक म्हणजे लोकांना खुश करणं, दुसरी गोष्ट म्हणजे लोभ, ह्या लोकांचा फायदा घेऊन मी काहीतरी माझ्यासाठी मिळवून, आणि मग तिसरी गोष्ट म्हणजे जरी हे दोन ह्याच्यावर आपण विजय मिळवला तरी मग काही लोक तिसऱ्या ह्याच्यामध्ये अडकतात, बिग बॉस होण्याची इच्छा. माझं वजन कसं, मग एवढ्या लोकांवर मी माझं वजन, माझा रोग जमवल आणि मग जेव्हा मी बसून येईल तेव्हा पाळक साहेब असे म्हणतील लोक, आणि मग मी हे आण म्हटल्यावर लगेच पळतील तरुण आणि माझी सेवा करतील आणि मी जणू काय बिग बॉस बनून जाईल मध्ये, आणि मग माझं वजन मी लोकांवर टाकल आणि मी म्हटलं तसंच करायचं. आणि मी ज्या चर्चमधून बाहेर आलो, लहानाचा मोठा झालो, तिथं मला माहित नाही मुद्दामून का न कळत ते पूर्ण चर्चेस, 5,000, 6,000, 7,000 चर्चेस. तर ज्या फाउंडर होता त्या फाउंडरने त्याच्या मुलाला सोपवली मिनिस्ट्री, आणि त्याच्या मुलांनी काय म्हणजे ते इतके मोठे फेमस झाले. पण इतकं काही त्यांचं वजन ते त्या ह्याच्यावर टाकायचे पूर्ण सेवा कार्यावर, म्हणजे कोणही त्यांना विचारू शकत नव्हतं की आपण हे असं का करत आहे. आणि सगळ्या सेंटरमधले ऑफरिंग त्यांच्याकडेच म्हणजे हेडक्वॉर्टरला यायचे, आणि मग त्या पैशामधून आशियाचा मोठा सगळ्यात मोठा हॉल बांधला चेन्नईमध्ये, सगळीकडे मग भारतभर बाहेर ते हॉल बांधत सुटले. पण कोणीही त्यांना बोलू शकलं नाही की आपण हॉल बांधण्यापेक्षा आपण बायबल ट्रेनिंग का नाही देत लोकांना किंवा सेवक का नाही तयार करत, कोणच त्यांना काहीच बोलू शकत नाही सगळ्यांना ते. आणि मग त्याने असं काही स्वतःला प्रगट केलं की जणू काही ते देवाचे हे संदेश ते. आणि लोक घाबरायचे त्यांच्या समोर जाणं. त्यांना वाटायचं की देव ह्यांना माझ्या मनात काय चाललंय ते प्रगट करतो म्हणून अक्षरशः थरथर कापायचे. मग एकदा मी त्या कोणच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये होतो आणि माझा वाढदिवस होता. मी म्हटलं चला आपण जाऊ. तर त्यांच्या असे ऑफिस किंवा त्यांचं जे रूम होती त्याच्या बाहेर अशी रांग लागायची. विचार करायचो बापरे काय मोठे देवाचे सेवक, एवढी मोठी रांग लागते त्यांच्याकडून प्रार्थना करून घेण्यासाठी. मग हळूहळू जिथं मी तसं राहत गेलो समजत गेलं मला की का म्हणजे लोक एवढे का लाईन लावत आहेत. कारण प्रत्येकांचे लग्न म्हणजे प्रत्येकांचे जे विशेष करून जे सेवेमध्ये 5-6 हजार सेंटरमधले प्रत्येकांचे लग्न मुलांचे लग्न पुन्हा संगती व्हावं हे ते सांगायचे. आणि त्यांना नाही म्हटलं की नाही नाही आम्हाला हे स्थळ आवडत नाही तर मग 5-6 वर्षानंतरच परत ते तुमचा विचार करायचे. तर कुठं तुम्ही जाऊन सेवा करायची म्हणजे त्याला इतकं काय त्यांनी एक असं वजन तयार केलं होतं स्वतःचं. जणू काय ते त्यांना देवाचा संदेष्टा मानायचे. आणि मग अशी प्रार्थना करायला लागले लोक की प्रभू तुझ्या येण्यापर्यंत त्यांना जिवंत ठेव म्हणून. आता प्रभूच्या येण्यापर्यंत जिवंत ठेव काय त्याचं प्रभूचं येणं काय त्यांच्यावर हे का म्हणजे इनडायरेक्टली काय ते मध्यस्थ व्हायला लागले म्हणजे. आणि मग त्यांच्या रूममध्ये मी गेलो प्रार्थनेसाठी तर तिकडं आजूबाजूला कुठंच खुर्च्या नव्हत्या ठेवल्या फक्त त्यांची खुर्ची. आणि मग का तर सगळे लोक तिकडं नील डाऊन करतात म्हणजे त्यांच्या समोर. तर ह्या विचार करायला लागलो की हे काय आहे म्हणजे कोणही यांना विचारू शकत नाही. तर बायबलच्या पद्धतीनुसार प्रत्येक मंडळी प्रस्थापित केली तर तिथं दोघे किंवा तिघं वडील असायला पाहिजे. म्हणजे एक चुकायला लागला की दो दुसरा येऊन सांगू शकतो की नाही ब्रदर आपण इथं चुकतोय किंवा हा संदेश चुकला तुमचा किंवा आपण असं नाही करायला पाहिजे. आपण तिघ प्रार्थना करू आणि निर्णय घेऊ म्हणजे वचन काय सांगतो त्याप्रमाणे. तिथं काहीच तसं दिसायला लागलं नाही. आणि मग लोक थरथर कापायचे आणि काय काय मीटिंगमध्ये तर असे पॅन्डॉल पर्यंत बांबूचे फेन्स बनवायचे कारण लोक त्यांना शिवायचा प्रयत्न करायचे. तर या सगळ्या गोष्टी मी विचार करलो. मग मी सांगितलं की त्यांनी अगोदरच हे न होऊ देता आता ते मुखाने तर सर्व म्हणतात नाही फक्त मला येशूचा गौरव पाहिजे पण प्रॅक्टिकली आपण सेवा कशी उभारतो त्याच्यामध्ये आपलं वजन पाहिजे का येशू ख्रिस्ताचं वजन पाहिजे. आणि जर का त्यांना येशू ख्रिस्ताचं गौरव ह्या सगळ्या लोकांमध्ये पाहिजे असतं तर त्यांनी लोकांना शिकवलं असतं की वचनाचे तत्व तुम्ही काय आहेत ते पहा आणि वचनाप्रमाणे तुम्ही मग मॅरेज पार्टनर शोधा. वचन काय पुरेसं नाही का मीच मध्यस्थ पाहिजे सारखं तुम्हाला. आता देवाचे सेवक वगैरे सल्ला देऊ शकतात पण ते ठरवू नाही शकत कुठे वचनामध्ये कुठे. तर खरंच जसं आपलं मिनिस्ट्री वाढते तर आपल्याला आपल्याला केंद्रबिंदू बनायचा असेल तर मग लोकांना सारखं आपल्यावर डिपेंड राहायला शिकवायचं जर का आपल्याला केंद्रबिंदू बनायचं तर. आणि जर का आपल्याला त्यांना ख्रिस्त आणि ख्रिस्ताचं वचन हे केंद्रबिंदू बनवायचं आहे त्यांच्या जीवनात मग आपण शिकवलं पाहिजे की बायबलचा अभ्यास कसा करायचा. आणि तू ठरवू शकतो बायबलच्या अभ्यासाने आणि बायबल म्हणते सल्लागारांची मस्तक घ्या, बायबल म्हणते विश्वासणाऱ्याने विश्वासणाऱ्यासंगती लग्न करायचं, बायबल म्हणते असं असं लग्नाची तयारी प्रिन्सिपल आहेत बायबलमध्ये तत्व. तर आपण त्यांना वचनावर डिपेंड करायचं ख्रिस्तावर डिपेंड करायचं. पण काय काय लोक काय करतात स्वतःचं वजन जमवण्याचा प्रयत्न करतात. पण पाऊल म्हणतोय की आम्ही तसे नव्हतो. अजून एक उदाहरण आहे सुंदर पाऊलाचं की फिलिमोनाला जेव्हा त्याने पत्र लिहिलं फिलिमोनाचं तारण कदाचित पाऊलाच्या सेवेद्वारे झालं आणि फिलिमोन पाऊलाला ओळखत होता आणि फिलिमोनापासून एक गुलाम त्यांनी पळ काढलेली होती ओनिसिमस आणि तो रोममध्ये गेला आणि तिकडे पाऊलाची भेट झाली. आणि त्या काळामध्ये जर का असा गुलाम पळून गेला तर त्याला मृत्यूदंडच होता. तर मग पाऊल फिलिमोनाला पत्र लिहितो आणि म्हणतो की प्रभूचा प्रेषित या नात्याने मी तुझ्यावर राब जमवू शकल किंवा वजन दाखवू शकतो मी तुला आणि प्रेषित या नात्याने मी सांगू शकतो की ह्याला परत तू घे म्हणून जबरदस्तीने. पण पाऊल त्याला लिहितो की नाही मी तुला विनंती करतो मी तुला रिक्वेस्ट करतो. म्हणजे हे ते ख्रिस्ताकडूनच शिकले ना. ख्रिस्ताने सगळ्यात मोठं उदाहरण दिलं धरून देण्याच्या अगोदर त्याने शिष्यांचे पाय धुतले शिष्यांचं मनस्थिती तर अशी होती की त्यांना समजना की येशू त्यांना सांगतोय का आता मला धरून देण्यात येणार आहे आणि माझा मृत्यू होणार पुन्हा उठणार. त्या व्यतिरिक्त ते विचार करू लागले की सर्वात श्रेष्ठ कोण, म्हणजे त्यांचं मन कुठं होतं. आणि मग येशू मग त्यांना स्वतःहून त्यांची सेवा करून दाखवतो की मी जर का तुमची सेवा केली. तर खरंच ख्रिस्तीपणामध्ये माझ्या चर्चमध्ये पण एक ब्रदर हिंदू कॉन्वर्ट येतो, तरुण आहे, तर माझ्यासंगती एक फॉरेनर जायचे, आम्ही सेवेला जायचो अगोदर जेव्हा प्लांट करत होतो आम्ही, तेव्हा तो तरुण मला नंतर म्हटला की मला माझ्या जीवनावर का इम्पॅक्ट पडला माहितीये का, एक फॉरेनर माझ्यासंगती यायचे, की एकदा आमचं काहीतरी बर्थडे सेलिब्रेशन होतं आणि जेवण सगळ्यांना वाढण्यात येत होतं, तर हे फॉरेनर त्यांनी जाऊन एक ताट घेतलं आणि मग ते वाढायला लागले नाही का, आणि ते आहेत 50-60 वर्षाचे. हा विचार करू लागला, अरे आमच्या धर्मामध्ये जर का कोण पंडित वगैरे असेल तर तो सगळ्यांवर हे करतो नाही का, त्यांनी सगळ्यांनी त्याची सेवा करायला पाहिजे. आणि मग हे असं काय इकडं ख्रिस्ती ह्याच्यामध्ये, जितके आपण प्रौढ आणि परिपक्व होतो ख्रिस्तामध्ये ते लोक जास्त सेवा करतात इतरांची, आणि तर मग त्याचा इम्पॅक्ट त्याच्यावर पडला. मग अजून एक मी घरामध्ये गेलो कॅथलिक बॅकग्राऊंड मधून आहे, ते म्हटले की आमचे फादर लोक कधीच नाही विचारायचे आम्हाला, नाही का, जे चर्चमध्ये मोठे मोठे लोक आहेत त्यांनाच ते हॅलो म्हणायचे, त्यांच्या घरीच जायचे, ते गरीब आणि ज्यांच्याकडे काही नाही त्यांच्याकडे नाही यायचे. पण कसं तुम्ही सुशिक्षित असून आमच्या घरी येता. तर ख्रिस्तीपणा ख्रिस्ती सेवा आजकाल क्लासरूम मध्ये भरपूर शिकवतात येते होय की नाही, पण प्रॅक्टिकली लोक हे पाहतात की ख्रिस्तीपणा आपल्यामध्ये दिसत आहे का. आणि तो म्हणतो की इकडं आम्ही आमचा वजन नाही दाखवलं तर मग कसं केलं त्यांनी सेवा. 6व्या वचनामध्ये आम्ही ख्रिस्ताचे प्रेषित असल्यामुळं जरी आमचे वजन पाडण्यासारखे होते तरी माणसापासून म्हणजे तुमच्या पासून किंवा दुसऱ्यापासून गौरव मिळवण्याची खटपट आम्ही करत नव्हतो. आता ख्रिस्ताचे प्रेषित म्हणजे, प्रेषित म्हणजे त्या काळामध्ये राजा जर का एका मीटिंगला हजर होऊ शकला नाही किंवा त्याच्या दुसऱ्या प्रदेशात, तर मग त्याच्यापासून तो एक अपोसल पाठवायचा, म्हणजे प्रतिनिधी, अम्बॅसिडर. राजाच्या ठिकाणी तो अम्बॅसिडर म्हणजे आता आपण राजदूत, राजदूत बरोबर. तर त्याला पण किती मान असतो ना राजदूताला. आपला पंतप्रधान कुठे जाऊ नाही शकला, तो त्याच्यापासून राजदूत पाठवतो त्या मीटिंगला वगैरे. तर तशा प्रकारचं वजन आम्ही नाही पाठवलं, तर तुमच्यापासून गौरवाची पण खटपट आम्ही केली नाही. तर कधी कधी नाही का लोकांना पण वाटतं की नाही आमचे पाळत किंवा सेवक जे आहेत ते दुसऱ्याच ह्याच्यावर राहतात नाही का, आणि त्यांना आपल्या भारतीय ह्याच्यामध्ये पण आपण लगेच मान द्यायला तयार असतो आणि हिरो वर्शिप म्हणतात त्याला. करिंच्या मंडळीमध्ये पण तसं घडत होत, आम्ही पावलाचे, आम्ही पेत्राचे, आम्ही पावलाचे, आम्ही पेत्राचे, आम्ही अपोलोसचे. तर मानवी वृत्ती कशी आहे की लगेच आपण ख्रिस्ताला विचारून, ख्रिस्ताचे पाठवलेले प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे जास्त आपण ख्रिस्ताचं स्थान देतो. तर इकडे तसं त्यांनी त्यांची खटपट केली नाही. तर आपण सांगतो की ह्याला कसं आपण सांगू शकतो, विश्वासू सुवार्ता प्रसाद, विश्वासू हेतू, विश्वासू बोलणे, आणि मग एक तर पण आहे 7व्या वचनामध्ये, म्हणजे आम्ही गौरवाची खटपट केली नाही तर आपल्या मुळा बाळांसारखे लालन पालन करणाऱ्या दाईसारखे आम्ही तुमच्यामध्ये सौम्य वृत्तीचे होतो. आता हा सौम्य वृत्ती म्हणजे आम्ही ऍक्च्युली लहानांसारखे तुमच्यामध्ये वागलो असा तो शब्द आहे. म्हणजे आम्ही गौरव स्वगौरव गौरव न शोधता आम्ही, आता इकडे हा जो शब्द आहे ना दाई सारखे, म्हणजे हा ती एखादी आई जी आहे दूध पाजणारी आई किंवा त्या काळामध्ये दासी असायच्या, तर एका लहान बाळाला एवढं जवळ घेतल्यानंतर ती कशी काळजी घेती एक आई. आता माझी मिसेस जे आम्हाला 7 महिन्याची मुलगी आहे, मी विचार करतो की कसं ती सौम्यतेने अगदी सारखं रडत रडत न ठेवता तिला, आणि त्या आमच्या मुलीला म्हणजे हा किटकिट असं समजत नाही कोणची ही आई, नाही का त्रास म्हणून होतो त्रास. सकाळी भरपूर उठायला लागतं, मग नंतर वारंवार नियमितपणे वगैरे द्यायला लागतं, पण एक वेगळीच काळजी आपण पाहू शकतो, टेंडरली इंग्लिशमध्ये तो शब्द आहे, म्हणजे कशी ती एकदम सौम्यपणे काळजी घेती तसं आम्ही तुम्हाला वागवलेलं आहे. आणि फार शिकण्यासारखं आहे. कधी कधी ना काही लोकांनी मला सांगितलेलं आहे, नाही नाही भारतामध्ये सेवा करायची असेल ना तर आपल्याला थोडं ह्याच्यासारखं व्हायला लागतं, हिटलर सारखं व्हायला पाहिजे, नाही कडक ठेवायच्या लोकांना, नाही तर ते डोक्यावर बसतात म्हणून. पण ऍक्च्युली बायबलच्या प्रमाणे होय, काही वचनानंतर तो म्हणतोय की एका बापा समान पण आम्ही तुम्हाला सूचना दिली. बाप जो असतो पण जरी कडक असला तरी प्रेमयुक्त बाप असतो. कोणत्या बापाला वाटत नाही की त्याचा मुलगा रॉंग ट्रॅकला जावा, पण इथं बघा काय म्हणजे सौम्यतेचं एक प्रतिमा दिलेली आहे की त्याच्यापेक्षा सौम्य चित्र कुठं असेल जगामध्ये की एक लालन पालन करणारी आई त्याच्यासारखं आम्ही सौम्य वृत्तीचे होतो. कदाचित ह्या लोकांचे भरपूर प्रश्न असतील. आता हे लोक तर काम करून सेवा करायचे, भरपूर प्रश्न असतील, मग कधी कधी नवीन जेव्हा ठिकाणी त्या लोकांना शिस्त नसतील, नाही का मोबाईल चालू ठेवतात. आता मी हे अनुभवलंय माझ्या सेवा कार्यामध्ये, तर मग काही काही लोकांची अपेक्षा होती की नाही मी लगेच जोरात ओरडायचं त्यांना, सांगायचं मोबाईल बंद करा वगैरे असं ओरडून सांगायचं. पण मग मी विचार करायचो की आता ह्यांना चर्चचं बॅकग्राऊंडच नाहीये, होय की नाही, त्यांच्या चर्चचं बॅकग्राऊंडच नाहीये. मग त्यांना मी एक दोन वेळेस हळूवारपणे सांगायचो. पण काही लोकांची काय अपेक्षा होती ना, खडकली होती ना, पहिल्या वेळेस एकदम ओरडून सांगायचं, पण थोडं अंडरस्टँडिंग आहे ना की ह्या लोकांना बॅकग्राऊंड नाही आहे तसलं. तर अशा प्रकारे वेगळे वेगळे प्रॅक्टिकल ह्याच्यामध्ये सौम्यतेने. आता माझ्या अनुभवामध्ये आमच्या चर्चमध्ये टायमिंगची पण एक गोष्ट आहे. आज मी 8 जण येणार आहेत गाडी करून, तर मी त्यांना सांगितलं की 4:15 ती गाडी तिकडे येणार आहे, तुम्ही तयार राहायला पाहिजे. आता मला माहित आहे की काय होणार आहे, की आमचे लोक कसे त्यांची खासियत आहे की 5:30 ते तयार होऊन मग फोन करणार मला, बरोबर पास्टर ते कुठे गाडी म्हणून. तर असे संयम दाखवण्यासाठी पण खूप म्हणजे ऑपॉर्च्युनिटी आहे, संध्या येतात मला. कधी कधी फार हे पण होतो, कारण कधी कधी मी पिकअप करायला जातो किंवा चर्चला जाताना गाडी माझ्याकडे होती तेव्हा मी एक एक दोन फॅमिलीला पिकअप करून जायचो. तर मग वारंवार सांगून पण काय व्हायचं की ते, आणि मग मी तिकडं गाडीत आता ऊन आणि गाडीत एसी नाही, मी थांबलेलो. आणि कधी कधी मी विचार करायचो अरे अरे या लोकांना कधी समजल की वेळेवर त्यांनी रोडवर येऊन थांबायचं, वेळेवर हे मग चर्चचा टायमिंग नाही का. आणि मग मोह होतो की त्यांना चिडून बोलावं की मी पास्टर आहे, देवाचा सेवक आहे, आणि असं तुम्हाला आम्हाला रोडवर थांबवता का. कितीतरी लोक तसं क्लेम करतात, मी देवाचा सेवक आहे, तुम्ही काय माझा मान नाही राखत ते. तर तो मान आपण काय असं जबरदस्ती मिळवून घेऊ शकत नाही. तो ख्रिस्तासारखं जगल्यावर आणि ते तुमच्या जीवनामध्ये प्रेम आणि तुमची आपुलकी पाहिल्यावर ते आपोआप तो द्यायला लागतो. तर अशा प्रकारे त्यांनी दमदाटी आणि मग भय निर्माण करून अशा प्रकारे त्यांनी स्थापन नाही केले. तर इकडं काय सौम्यतेचं चित्र आहे की एक तहानेली सॉरी लालन पालन करणाऱ्या दाईसारखं त्यांनी काळजी घेतलेली आहे सौम्यतेने. भरपूर त्यांना ओरडावंसं वाटलं असेल त्यांच्या जीवनाकडे बघून, पण तरी प्रेमाने त्यांनी सत्य बोललेले आहेत. मग आठवं वचन. आणि अजून एक मी विचार करत आहे आजकाल की जर का देवाचे सेवक, इंग्लिशमध्ये एक शब्द आहे अप्रोचेबल. आता नवीन कॉन्वर्ट जे आहेत ते लगेच परिपूर्ण बनत नाही, ते पडतात, त्यांच्या मनामध्ये भरपूर क्वेश्चन असतात, काही कितीतरी गोष्ट त्यांना लवकर समजत नाही, मग ते सारखं तुमच्याकडे येऊन त्यांना विचारायचं वाटतं.
तर काय काय लोक असं त्यांचं गौरव किंवा अशा प्रकारे सेवा करतात की लोकांना तीन चार वेळेस विचार करावा लागतो की आता ह्यांना जाऊन मी प्रश्न विचारावे का. तर त्याला अप्रोचिबिलिटी म्हणतात की तसं नसावं. आता हे कंपनी सारखं नाही आहे चर्च. कंपन्यांमध्ये कसं आपण मॅनेजरला जाऊन बापरे सुट्टी विचारायची म्हणजे कितीतरी भीतीने आपण विचार करत जातो. कारण कंपन्यांमध्ये कसं असतं जगामध्ये की मॅनेजर लोक काय स्वतःचं वजन टाकतात आणि एकदम चिडतात ओरडतात काही करू शकतात. पण तसं आपल्या ह्याच्यामध्ये नसावं. कोणचाही मेंबर देवाच्या सेवकाकडं म्हणजे त्याला फ्रीडम पाहिजे की मी येऊन माझे पर्सनल प्रॉब्लेम माझे कारण ते मला ऐकतील हे सौम्यतेने. जरी मी चुकलेलो असेल तरी उगच ओरडून उगच मला अपमान करून पाठवणार नाही. कारण ते देवाचे सेवक जे आहेत त्यांनी पण त्यांच्या जीवनामध्ये भरपूर पाप केलेले आहेत आणि येशू त्यांच्या संगती दयाळू कृपाळू कणवाळू सौम्य राहिलेला आहे. मग त्यांनी पण तसंच येशू सारखं येशूच्या जीवनात बघा तुम्ही सगळ्यात कडक शब्द त्यांनी कुणाबद्दल वापरले परुषांबद्दल जे स्वधार्मिक लोक आहेत. पण जर का तुम्ही पाहाल एखादं पापी व्यक्ती जर का येशूकडे येत असेल तर एकदम वेगळ्या रीतीने त्याने हाताळलेला आहे. ती शमरोनी स्त्री पाच नवरे होते आणि सहावा तिचा नवरा नव्हता पापात जगत होती. आता तो देवपुत्र आहे त्याने भस्म केला असतं त्याच्या पवित्रतेत तिला तिथंच. पण तो इतकं सौम्यतेने तिला हाताळतो. त्या काळामध्ये कोणताही रब्बी स्त्रीला कधीच देवाचं वचन शिकवत नव्हता. ते म्हणत होते असे काही रब्बी की हे नियमशास्त्र फाडून फेकणं उचित राहील की एका स्त्रीला नियमशास्त्र किंवा देवाचा नियम शिकवावा म्हणून अशा प्रकारे स्त्रीला लेखायचे ते पण. पण आपल्या येशूचं चित्र बघा त्या विहिरीजवळ कितीतरी वेळ त्या पापात असलेल्या स्त्री संगती तो घालतो आणि कशा प्रकारे तिला हाताळतो. तिची आध्यात्मिक ट्यूबच पेटत नाही कितीतरी वेळेस तिला वाटतं ह्या पाण्याबद्दल तो बोलत आहे होय की नाही. पण येशू संयमाने धीराने तिच्या संगती वागतो आणि मग तिला ख्रिस्त प्रगट करतो. तर त्याला म्हणतात सौम्यता. आणि देवाच्या सेवकांनी जर का ख्रिस्ताची सौम्यता अनुभवली असेल की ख्रिस्त माझ्यावर कोपून मला भस्म करत नाही माझे चुका माझे पाप एका दयावान देवासारखं तो मला कृपा देतो नेहमी तर मग देवाच्या सेवकांनी पण सौम्यतेने इतरांसंगती वागायला पाहिजे. एकदा एक व्यक्ती मला आला काउन्सिलिंगकडे आणि फार भयभीत होऊन माझ्याकडे आला आणि काउन्सिलिंगसाठी आला आणि त्याला वाटलं की आता मी ही गोष्ट सांगितली पास्टरांना तर खूप आता ते खूप मला खवळणार आहेत पास्टर म्हणून. आणि त्या व्यक्तीची आत्मिक त्याचं संघर्ष चालू होता. त्यांच्या कम्प्युटरवर कधी अचानक काही असे ऍडव्हर्टिजमेंट यायचे आणि अमंगळ गोष्टी यायचे आणि त्याकडे तो आकर्षित होत होता. आणि तो आला आणि म्हटलं की पाळ साहेब आता मी हे तुम्हाला सांगितलं तर खूप तुम्ही हे व्हाल आणि ते व्हाल. आणि म्हटलं काय म्हटलं असं 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 झालं म्हणलं. तर मी म्हटलं मी पण काय मी पण मनुष्यच आहे. मी पण मोह काय फक्त पास्टरांना होत नाही का फक्त लोकांना होतात मोह. मी पण पूर्णपणे समजू शकतो पापासंगती संघर्ष म्हणजे काय. कारण मी पण माझ्या डेली लाईफमध्ये अनुभवतो. हा जसं तुम्हाला देह मावसे तसं माझा पण आत्मिक संघर्ष चालूच असतो. मग मला काही शॉक बसत नाही म्हटलं तुझ्या ह्या प्रश्नामुळे किंवा ह्या अपयशामुळं आत्मिक अपयशामुळं. तर मी तुला उलट समजू शकतो कारण माझ्या जीवनामध्ये पण आत्तापर्यंत अपयश आलेलेच आध्यात्मिक अपयश. देवाची दया आणि कृपा आहे की मला इथपर्यंत आणलंय देवाने. आता मी तुला शिकवतो मग रोमकरा 6 पापाविरुद्ध कसं आपण झगडायचं आणि कसा विजय मिळवायचा त्याच्याबद्दल मी त्याला शिकवलं. तर अशा प्रकारे जे लोकांना असं टेरर व्हायला नाही पाहिजे की अरे बापरे आपले पास्टर म्हणजे टेरर हे भीती वाटते आम्हाला उगच. तर मग तिकडे काहीतरी रॉंग आहे. कारण जर का लोक आपल्याकडे यायला भीतात आणि त्यांचे प्रॉब्लेम्स आणि त्यांचे जे संघर्ष आहे ते ओपन व्हायला भीतात तर मग आपण काहीतरी स्वगौरव किंवा एकदम आपलं वजन टाकलेलं आहे एका प्रकारे त्या मंडळीमध्ये. आणि तसं पाऊल आणि हे प्रेषित तसे वागले नाही. आठवं वचन, आम्हाला तुम्हाविषयी कळकळ वाटत असल्यामुळं आम्ही तुम्हाला केवळ देवाच्या सुवार्तेचे दानच देण्यात नव्हे तर तुमच्यावरील आमच्या अत्यंत प्रीतीमुळं तुमच्याकरता आपला जीवही देण्यास राजी होतो. आता इथं अजून एक फार सुंदर शिकण्यासारखं आहे की सेवक लोकांना फक्त सुवार्तेचं दान देण्याची संधी नसते पण आपला जीव म्हणजे त्यामध्ये आपला वेळ जातो, आपले त्यांच्या प्रॉब्लेम्स हाताळता हाताळता आपले पण भावनिक शक्ती खर्ची पडते, त्यांचं ओझं वाहत असतात आणि मग कदाचित स्वतः काम करून काही पैसे उरले तर त्यांनी त्यांची पण काळजी घेतलेली आहे, त्यांच्या पण कठीण परिस्थितीमध्ये त्यांना पण मदत केलेली आहे. तर सेवक असं म्हणू शकत नाही की माझं काम फक्त वचन सांगणं बाबा, मी तुम्हाला फक्त सुवार्ता देतो पण मग जास्त तुम्ही माझ्याकडे येऊ नका आणि जास्त दुसरी काही अपेक्षा करू नका. काही काही सेवकांना त्यांच्या मंडळीसाठी वेळच नसतो, इतके काही फ्लाईट मध्ये इकडे तिकडे असतात ते सारखं, हा इकडं मीटिंग मध्ये तिकडं मीटिंग मध्ये तिकडं मीटिंग. अहो पाळक साहेब आम्हाला होय तुमचा मेसेज देता संडेला पण आम्हाला तुम्ही हवेत, है ना, तुमचं टाइम हवाय, तुमचं इन्व्हॉल्वमेंट हवंय आमच्या जीवनामध्ये. फक्त तुम्ही वचन सांगून जाता आणि कधीच आमच्या जीवनामध्ये इन्व्हॉल्व होत नाही, आमचे संघर्ष काय आहेत ते जाणून घेत नाही. तर ह्यांनी काय केलंय की सुवार्ता पण दिली आणि आपणास पण त्यांचा जीवही त्यांच्यासाठी दिलाय. मूळ भाषेमध्ये त्यांचं सोल दिलेलं आहे म्हणजे त्यांचं भावना आणि सगळ्या प्रकारे ते खर्ची झालेले आहेत त्यांच्यासाठी. तर ह्यावरून आपल्याला समजतं की प्रभूची वधू जी आहे ती किती मौल्यवान आहे आणि तो सिद्धांत या सेवकांना कळालेला होता. कधी कधी फार महत्वाचं आहे हे शिकण्यासाठी. परत आपण विचार करायला पाहिजे की मिनिस्ट्री काय आहे. मिनिस्ट्री आहे, जॉन पायपर देवाचे सेवक म्हणतात की आपण देवाचं गौरव निहाळतो, त्याचा प्रभाव आपल्यावर पडतो आणि मग आपण विचार करतो की असे कुठं देवा लोक आहेत जसा तू मला आराधना करणारा व्यक्ती बनवलेला आहे, तुझा गौरव पाहणारा आराधना करणारा व्यक्ती. आता दुसरीकडे कुठं तुझा गौरव होत नाही तिथं मला जाऊन माझी इच्छा आहे की त्या लोकांनी तुला जाणावं व तुझं गौरव करावं. ही सेवा आहे. मिनिस्ट्री करिअर नव्हे, मिनिस्ट्री हे नव्हे ते नव्हे, पण जसं तू मला आराधना करणारा बनवलेला आहेस, तुझा गौरव पाहणारा, तुझ्यासमोर भग्न होणारा, तुझा सहवास मला दिलेला आहे येशू ख्रिस्ताद्वारे, येशू ख्रिस्ताचं गौरव प्रगट केलं. आता मी इतका भरून गेलेलो आहे त्या गोष्टीने की मला दाखव लोकच की ज्यांनी कधीच तुझं नाव ऐकलेलं नाही, कधीच तुझा सहवास आणि तुला आराधिलेलं नाही आणि मला तिकडे जाऊन त्यांना तुझे आराधना करणारे बनवायचे. माझी आराधना करणारे नव्हे तर मला जाऊन त्यांना तुझी आराधना करणारे. ही मिनिस्ट्री आहे. तर ह्या लोकांना एवढं का बरं त्यांनी प्रेम केलेलं आहे आणि त्याग केलेलं आहे, कारण त्यांना समजलेलं आहे की चर्च प्लांटिंग जाऊन एका ठिकाणी सुवार्ता सांगणं व विश्वासणारे जेव्हा घडतात तेव्हा त्यांचा समूह आणि त्यांची जी मंडळी स्थापित होती ती देवाच्या वचनाच्या शिक्षणानुसार ती मंडळी काय आहे, तर ख्रिस्ताची वधू आहे आणि तिला सोन्या रूप देऊन काय विकत घेतलं नाही तर येशू ख्रिस्ताने स्वतःचं रक्त देऊन विकत घेतलेलं आहे, खंडणी देऊन विकत घेतलेली आहे आणि ते जिवंत धोंडे बनलेले आहेत. आता देवाचा आत्मा त्यांच्यामध्ये वस्ती करतो. आता देव त्याच्या लोकांमध्ये फार इंटरेस्ट घेतो आणि ही गोष्ट मग आपल्याला सेवा कार्यामध्ये पुढे हे करते की मी म्हणजे सगळ्यात मोठं कॉलिंग आहे हे जगामध्ये. एकदा काही लोक डॉक्टर मार्टिन लॉयड जोन्स म्हणून एक देवाचे सेवक होते इंग्लंडमध्ये आणि ते फिजिकल डॉक्टर होते, फिजिशियन होते आणि त्यांचं करिअर भरपूर त्यांना वाढवता आलं असतं आणि त्यांनी ते मेडिकल पेशा सोडून ते पास्टर बनले आणि देवाच्या सेवक आले. मग सगळं तिकडं प्रेस वगैरे जमली आणि त्यांनी म्हटलं की काय की असं कसं म्हणजे तुम्ही जगाच्या दृष्टिकोनातून कसं हे डॉक्टरचा पेशा सोडून तुम्ही इथं आले जग असं पाहत. मग ते म्हटले की ज्या देवदूतांना ही संधी मिळत नाही ख्रिस्त गाजवण्याची, ती मला मिळालेली आहे. आणि मी ह्या डॉक्टरी पेशापेक्षा कितीतरी उंच हा पेशा मानतो, कारण ख्रिस्त त्याची वधू जिंकत आहे आणि ती वधू सुवार्तेच्या घोषणेने जिंकत आहे आणि त्यामध्ये मला भाग दिलेला आहे. म्हणजे हे किती मोठं आहे. तर जेव्हा आपल्याला ते समजतं की काय आपण कोणामागं लागलेलो आहोत, ते आत्मे फक्त एका रिपोर्टमध्ये नंबर नव्हे, ते आत्मे ख्रिस्ताने विकत घेतलेले जिवंत देवाचे पुत्र व कन्या आणि त्यांच्यामध्ये सेवेचा मला भाग दिलेला आहे. म्हणून ते म्हटले की इतकी प्रीती झाली आमची तुमच्यावर आणि आम्ही आमचे सुवार्तेसह आम्ही स्वतःला पण देण्यास राजी झालेलो आहोत. कधी कधी ना आमची बायबल स्टडी वगैरे कॅन्सल झाल्यावर मला फार आनंद वाटतो की आमचे जे काही ब्रदर लोक आहेत त्यांचे वर्कशॉप असतात, छोटे छोटे दुकानं राय रोडच्या शेजारी, म्हणजे कठीण आहे बसण्यासाठी तीन चार लोकांना. पण त्या दिवशी मी जास्त काही शिकवत नाही, पण जाऊन त्यांच्या दुकानावर बसतो आणि मग भजी घेऊन येतो, चहा घेऊन येतो आणि मग असंच बसून आम्ही देवाच्या गोष्टींचा गप्पा गोष्टी करतो. तर म्हणजे सेवा म्हणजे फक्त वचन सांगून जायचं तेवढीच नव्हे, त्यांच्या जीवनामध्ये इन्वॉल्व्ह व्हायचा प्रयत्न करतो मी की कसं ते इथं बसतात ह्या दुकानामध्ये आणि मग कसे ते काम करतात या उन्हामध्ये आणि मग कशा प्रकारचे मग प्रॉब्लेम येतात त्यांना. आणि मग अजून म्हणजे मिनिस्ट्री म्हणजे काही लोक फक्त हा माझा मिनिस्ट्रीचा वेळ, हा माझा ह्याचा वेळ, असं सगळं कंपार्टमेंट बनवतात. पण तसं नाही आहे. आपलं ते कसं आहे की देवाच्या कृपेने मी एवढं भरलं गेलेलो आहे, देवाच्या सानिध्याने त्याच्या सत्याने, आता ते माझ्या जीवनातून ओसंडून वाहते, त्याला म्हणतात मिनिस्ट्री. तर ते अतिप्रिय झाले आणि ह्यांनी त्यांचा जीव पण द्यायला ते तयार झाले. आणि नव्या वचनामध्ये आपण पाहतो, बंधूने आमचे श्रम व कष्ट ह्यांची आठवण तुम्हाला आहे, तुमच्यातील कोणाला आमचा भार होऊ नये म्हणून आम्ही रात्रंदिवस कामधंदा करून तुमच्या पुढे देवाच्या सुवार्तेची घोषणा केली. आता परत इथं आपल्याला पाहायला मिळतं की हे खरे देवाचे सेवक का होते, कारण त्यांना इकडं मिळण्यासाठी काहीच नव्हतं, उलट त्यांना स्वतः काम करून सेवा करायची होती. आणि इथं हा शब्द जो वापरलेला आहे मूळ भाषेमध्ये, म्हणजे इतके श्रम की थकून आपण खालीच बसू, एवढे श्रम त्यांना करावं लागले. मला माहित नाही की कोणतं काम त्यांनी स्वीकारलं, पण त्यांच्या मनात बघा प्रेम कसं होतं की आता ही नवीन मंडळी आहे आणि त्यांच्यावर आपण भार कसा व्हावा. स्टार्टिंगला आपण म्हणजे ह्यांचे ऑफरिंग आणि हे किती कमी असेल, तर ह्यांच्यावर भार न होता आपण स्वतः काम करून सेवा करू आणि जे आपली जी तरतूद आहे ती आपणच भागूया. आणि आजकाल म्हणजे जितका मी विचार करतो ना, भारतामध्ये पण आता परदेशामध्ये वगैरे ते पाळक लोकांचा एवढा मान राखतात देवाच्या सेवकांचा की मंडळ्या पण मोठ्या असतात आणि त्यांची बघण्याची विचारसरणी एकदम वेगळी असते आणि ती म्हणजे बायबलनुसार असती की ते बरोबर चांगली काळजी घेतात त्यांच्या पास्टरांची आणि त्याग करून ते पास्टरांची त्यांच्या कुटुंबाची आणि छोटंसं घर किंवा म्हणजे असं नाही की पास्टर टेन्शनमध्ये असायला पाहिजे आणि टेन्शनमध्ये त्यांनी सेवा करायला पाहिजे. त्या लोकांनी बरोबर बायबल स्टडी करून, कारण बायबलमध्ये लिहिलंय की जे वडील श्रम करतात शिक्षणामध्ये ते दुप्पट मानाचे वाटेकरी असायला पाहिजे, म्हणजे त्या मानामध्ये पैसे पण आले, म्हणजे त्यांना त्यांची काळजी घ्यायला पाहिजे. जे सुवार्तेद्वारे जे सुवार्ता देतात ते सुवार्तेद्वारे त्यांनी जगलं पाहिजे असं पावलाचं शिक्षण आहे. पण कधी कधी स्टार्टिंगला मंडळी फार छोटी असते आणि आपण त्याच्यावर भार होऊ नये असं त्यांनी ठरवलं आणि ते आता त्यांना आठवण करून देत आहेत. कदाचित काही लोकांनी सांगितलं असेल या थेसलनिकरास, काय तुमचे लीडर कुठे आहेत आता गायब झाले म्हणून, है ना. म्हणून पाऊल कदाचित हे पत्र पण घेत आहे की बघा आम्ही खरे सेवक या नात्याने होतो तुमच्यामध्ये. आणि ते अजून एक काय आहे की आमच्या स्वार्थासाठी आम्ही सेवा केली असती तर आम्ही कशाला काम केलं असतं, दिवसभर राबून आम्ही सेवा केलेली असती. इफिसमध्ये पण पाऊल दिवसभर त्यांनी काम केलं आणि संध्याकाळी तो त्या स्कूल ऑफ टायरेनस मध्ये जाऊन तो शिकवायचा. तर भारतामध्ये कठीण आहे फार, आपल्या मंडळ्या छोट्या, सेवा कार्य छोटं असतं की पूर्णपणे पास्टरांची काळजी ते घेऊ शकत नाही. तर कधी कधी वेळ येते की आपल्याला काम करून सेवा करायला लागते. जेव्हा मी आमचं जिवंत अशा चर्च सुरुवात करत होतो तेव्हा मी कॉल सेंटरमध्ये काम करून करायचो आणि जेव्हा मी मागं वळून पाहतो की किती देवाने कृपा दिली मला आणि ही देवापासूनच ही मंडळी खरंच प्रस्थापित झाली. कारण सोमवार ते शनिवार, सोमवार ते शुक्रवार कधी कधी असं व्हायचं की पुढची सुट्टी मला आदल्या आठवडे कळायची आणि मग कधी कधी रविवारी पण मला कामावून मी ब्रेकमध्ये जाऊन संदेश देऊन परत मला कामावर जायला लागायचं. कारण कॉल सेंटरमध्ये संडे पण कधी कधी जास्त कॉल वगैरे असतात. तर मग फक्त संडेचा दिवस मी त्यांना देऊ शकत होतो. आणि मग असं होतं की एका इंग्लिश चर्चमध्ये मी असिस्टंट म्हणून होतो, तर तिथं सकाळचा संदेश आणि मग संध्याकाळी पिंपरीला जायचं आणि मग तिकडचा संदेश आणि मग मंडेला लगेच कामावर, मंडे टू फ्रायडे कामावर. आणि मग सॅटर्डेचा दिवस इतर सगळे कर्मचारी रेस्ट घेतात पण मला संदेशाच्या तयारीमध्ये लागायचं. तर सगळे इतर कर्मचारी एकदम फ्रेश होऊन सॅटर्डे संडे नंतर घरी यायचे पण सेवेमुळं मी एकदम थकून सोमवारी सेवेला यायचो. पण देव कृपा त्या दिवसांमध्ये पुरवतो आणि एक वेगळा आनंद मिळतो की मी त्याग करून सेवा करत आहे, त्याग करून सेवा करत आहे आणि काही धडे त्या कठीण दिवसांमध्येच देव आपल्याला शिकवू शकतो. आणि मग काय त्याचा फायदा झाला की आमच्या चर्चचे जे नवीन नवीन विश्वासणारे होते त्यांनी लगेच पाहिलं की आमचे पास्टर जे आहेत ते इथं काही मिळवण्यासाठी आलेले नाही आहेत, आमच्यावर डिपेंड राहण्यासाठी आलेले नाही आहेत आणि ते स्वतःहून काम करून सेवा करतात. मग ते मिनिस्ट्रीचा हातभार एवढा म्हणजे भार एवढा वाढायला लागला की 2 वर्षानंतर मग मी खूप प्रार्थना करत होतो की देवा मला आता हे चर्च वाढायला लागले, आता मला काहीतरी उपाय करून दे जेणेकरून मी पूर्ण वेळ सेवा करावी. मग अद्भुत रीतीने काही माझे मित्र पुढे आले आणि ते म्हटले की आम्ही तुझ्या जीवनाचा खर्च थोडा हातभार लावतो, तू बिंदास पूर्ण वेळ सेवेमध्ये ये म्हणून. मी मग देवाने प्रार्थना ऐकली आणि 2 वर्षानंतर मग मी फ्री झालो. आता पूर्ण वेळ मी त्यांची तिकडे सेवा करत आहे. तर तयारी असायला पाहिजे. म्हणजे माझा प्रश्न कसा आहे की काही लोक जे आहेत ते पहिलं सगळी सेक्युरिटी बघतात आणि मग मिनिस्ट्रीमध्ये पडायची डिसिजन घेतात. सगळं सुखरूप असेल ना तिकडं, क्वार्टर बिटर आहे ना आणि मग गाडी पण असणार आहे ना, गाडी कोणची, 4 व्हीलर असणार आहे 2 व्हीलर, ह्या सगळ्या गोष्टी बघतात आणि मग निर्णय घेतात. पण इथं आपण काय पाहतो की देवाचं पाचरण जेव्हा असतं तेव्हा मग ह्या गोष्टी आपण बघत नाही आणि देव आपल्याला कृपा पुरवतो. आणि आपण असं नाही आहे की मीच आता शेवटपर्यंत मी काम करूनच सेवा करणार आणि कधीच चर्चवर डिपेंड राहणार नाही. मग आपण चर्चला पण संधी देत नाहीये की त्यांनी त्यांचे दान जे आहेत, देण्याचं दान ते वापरावं. जेव्हा आपण म्हणतो की नाही मी कधीच चर्चवर डिपेंड नाही राहणार, तर ही देवाची पॅटर्नच आहे की सेवकाने आणि चर्चला पण समजावं जसं जसं चर्च वाढतं की चर्चची पण जबाबदारी आहे की जे ह्या वचनाच्या घोषणेमध्ये श्रम घेतात त्यांची काळजी घ्यायला पाहिजे. आता माझी तर देवाने काळजी घेतलेलीच आहे पण मी आता एक असिस्टंट ट्रेन करत आहे माझ्या चर्चमध्ये आणि मी हळूहळू आमच्या चर्च मेंबरला उत्तेजन देत आहे की आपण त्याच्या गाडीचा जो हप्ता आहे 2 व्हीलरचा, कारण तो सेवेसाठी ती गाडी वापरत आहे, तो तरी आपण भरला पाहिजे, आपण काहीतरी करायला. म्हणजे हळूहळू त्याला उत्तेजन देत आहे की असं देण्यासाठी तुम्ही करा. कारण सेवकाला फ्री ठेवणं पण महत्वाचं आहे सेवा करण्यासाठी, नाही तर तो आहे कॉल सेंटरमध्ये मी अनुभवले स्टडीसाठी एवढूसाच वेळ भेटतो आणि मग आपले संदेश पण एवढेच प्रभावी असतात. तर अभ्यास आणि श्रम आणि मग इतर हाऊस व्हिजिटिंग पण महत्वाचं आहे. दिवसभर कॉल सेंटरमध्ये असल्यावर मग घरात भेटी गाठी देणं ते पण कठीण होऊन जातं, हाऊस व्हिजिटिंग, काउन्सिलिंगचा वेळ. तर स्टार्टिंगला खरे देवाचे सेवक जे आहेत ते सिक्युरिटी पाहून ते सेवेमध्ये घुसत नाही, पण ते पाहतात की होय त्याग करावा लागला तरी मी काम करून सेवा करत, आणि देवाने मार्ग काढला तर चांगलंच आहे, पण मंडळींनी पण शिकलं पाहिजे की त्यांनी सेवकांची काळजी घ्यायला पाहिजे जे श्रम करतात वचनाच्या सेवेमध्ये. मग पुढे ते 10व्या वचनामध्ये तो म्हणतो, तुम्हा विश्वास ठेवणाऱ्यात आम्ही पवित्रतेने नीतीने व निर्दोषतेने कसे वागलो याविषयी तुम्ही साक्षी आहात व देवही आहे. आता तो म्हणतो खऱ्या सुवार्ता सांगण्यासाठी देव आमचा अंतकरण पारखतो, आणि मग आमचे हेतू खरे होते आणि देव साक्षी आहे, आणि आमचं कॅरेक्टर पण खरं होतं तुमच्यामध्ये जगत असताना आणि देव साक्षी आहे. परत परत तिकडे लिहिलंय तुम्ही साक्षी आहात आणि देवही साक्षी आहे, म्हणजे तो त्यांना परत एक आठवण करून देत होतो की आमची सेवा कशी खरी होती तुमच्या मध्ये, आणि खरी सेवा आणि खरी सेवक जे आहे ते त्यांचं कॅरेक्टर निर्दोष ठेवतात त्यांच्या लोकांमध्ये. म्हणजे कधीच ह्या लोकांना, म्हणजे कॅरेक्टर म्हणजे कसं आहे असं मी म्हणत नाही की ते सेवक लोक कधीच त्यांच्यामध्ये अशक्तपणा किंवा पाप नसतात, पण जनरली त्यांचं जीवन पाहत असताना पाऊल म्हणतोय की नीतीने, म्हणजे आम्ही बायबल जे म्हणतंय ते करण्याच्या मागे लागलो होतो. हा नीतीने शब्द एका साच्याप्रमाणे, आता जे पाणी जे आहे ते बरोबर साच्याचा आकार घेतं, तसंच ह्या सेवकांचं दैनंदिन जीवन वचनाचा आकार घेत होतं. वचन कसं बोलतंय तसं ते विचार करायचे, वचन काय म्हणतंय तसं ते करायचा प्रयत्न करायचे. मग निर्दोषतेने वागलो, पवित्रतेने निर्दोषतेने, म्हणजे काही असा मोठा आरोप कोणीही घेऊन येऊ शकत नव्हतं त्यांच्या जीवनावर की आमचे या सेवकांनी मी तिकडं बारच्या समोर आणि बारमध्ये पाहिलेलं आहे, आमच्या सेवकाला आम्ही तिकडं ह्या परक्या स्त्री संगती पाहिलेलं आहे इकडं तिकडं, असे काही गोष्टी ते घेऊन येऊ शकत नव्हते. आणि याविषयीची साक्ष देव पण देत आहे. 11वचन, तुम्हाला ठाऊकच आहे की बाप आपल्या मुलांना करतो तसे आम्हीही तुमच्यापैकी प्रत्येकाला बोध करत धीर देत व आग्रहपूर्वक विनंती करत सांगत होतो की जो देव आपल्या राज्यात व गौरवात तुम्हाला पाचारण करत आहे त्याला शोभेल असे तुम्ही चालावे. आता शेवटी तो म्हणत आहे, पहिलं आईचं एक प्रतिमध्ये उदाहरण देतो तो, आई जशी वागवते सौम्यतेने, आता तो वडिलांचं एक उदाहरण देत आहे. म्हणजे आई वडिलांचा दोघांचा रोल त्यांनी त्यांच्यामध्ये केलेला आहे. आणि कसं म्हणतोय की एखादा बाप आपल्या मुलांना बोध करतो, म्हणजे शिक्षण देतो, हे बघ असं व्यसन असं आहे आणि व्यसनाधीन लोक असे असे असे, आणि मग असं त्याचा नतीजा होतोय. बाप कसा आपल्या मुलाला बोध करतो व धीर देत व आग्रहपूर्वक विनंती करत सांगतो की जो देव आपल्याला राज्यात व गौरवात तुम्हाला पाचारण करत आहे त्याला शोभेल असे तुम्ही चालावे. तर मग काही काही लोकांची जी सेवा कार्य आहे सुवार्ता देऊनच तिथपर्यंतच थांबतं, पण त्या पुढं ह्या लोकांनी कसं ख्रिस्तामध्ये चालावं त्याकडे लक्ष देत नाही सेवक लोक. ख्रिस्तापर्यंत आणायचं, ख्रिस्ताची ओळख कशी होईल तिथपर्यंत आणायचं, पण ख्रिस्तामध्ये आता तुम्ही कसं चालायचं पुढं त्याबद्दल काही गायडन्स देत नाही. पण ते म्हणत आहे की आम्ही धीर देत होतो तुम्हाला, आणि मग ते कशा प्रकारे सांगायचे की देव आपल्या राज्यात व गौरवात तुम्हाला पाचारण करत आहे त्याला शोभेल असे तुम्ही चालावे. काही काही मंडळांमध्ये पवित्र म्हणजे तरुण लोकांना हे चला आता तुम्ही पवित्र व्हा, पवित्र व्हा, तुम्ही असं का नाही करत, तुम्ही पिक्चरचे गाणं व्हा, आणि मग चला चला तुम्ही पिक्चरचे गाणे, तुमचं ड्रेसिंग बघा, तुम्ही टी शर्ट घालून आले चर्चला, आणि ह्या गोष्टींमध्येच असं करा 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 करा, फक्त ते करा करा रूल्स बनवून टाकतात. पण हे बघा इकडं हे फार महत्वाचं आहे की प्रोत्साहन कसं देत आहेत ते बघा. आता मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही तसं करा त्याचा एक इफेक्ट पडतो, पण जर का मी म्हटलं की देव आपल्याला राज्यात व गौरवात तुमचं पाचारण करत आहे त्याला शोभेल असं जीवन जगा, म्हणून पावलाच्या पत्रांमध्ये आपण काय पाहतो, पहिले एक दोन तीन अध्याय जो ख्रिस्तामध्ये तुमचे आशीर्वाद बघा, ख्रिस्तामध्ये तुमचं स्थान बघा, ख्रिस्तामध्ये काही गौरवी आशा आहे तुमची ते बघा, आणि मग आता त्याच्या अनुरूप तुम्ही चाला. इफिस 1-3 ख्रिस्तामधले तुमचे आध्यात्मिक आशीर्वाद बघा, इफिस 4-6 आता ख्रिस्ताला अनुरूप तुम्ही जगा, कलसय 1-2 ख्रिस्तामध्ये तुम्ही परिपूर्ण आहात, आणि कलसय 3-4 आता ह्या परिपूर्णतेमध्ये तुम्ही कसं चालायला पाहिजे. रोम 1-11 देवाची दया आणि तो ख्रिस्तामध्ये तुम्हाला नीतिमान कसं गणतो, ख्रिस्तामध्ये तुम्ही पवित्र कसे होऊ शकता, आणि ख्रिस्तामध्ये कोणीही तुम्हाला ख्रिस्ताच्या प्रीतीपासून विभक्त करू शकत नाही. आणि रोम 12-13-14-15-16 आता ह्या सुवार्तेच्या बेसिसवर आपण कसं जगलं पाहिजे. एक वेगळाच इफेक्ट होतो, वेगळाच इफेक्ट होतो जेव्हा ख्रिस्ताचं गौरव काय आपण सांगतो देवा लोकांना, आणि मग म्हणतोय की चला त्याच्या अनुरूप आता तुम्ही जगा, एक वेगळाच इम्पॅक्ट पडतो. मग लोकांना प्रोत्साहन मिळतं. 10 आज्ञेमध्ये पण तुम्ही बघा, कधी कधी आपण 10 आज्ञे म्हणजे काय, चोरी करू नको, हे करू नको, ते करू नको, असे रूल्स आपल्याला वाटतात. आणि मानवी स्वभाव कसा आहे तुम्ही पाहिलेला आहे की गव्हर्नमेंट बिल्डिंगवर लिहिलं असतं येथे थुंकू नये, आणि तिथंच सगळ्यात जास्त लोकांनी थुंकलेलं असतं. तर मानवी स्वभाव कसा आहे, जेव्हा आपण असेच फक्त नियम देतो शिकवणी विना, नियम हे असं करायचं आम्ही ख्रिस्तीय म्हणून आपण करायलाच पाहिजे, मग त्याचा एक वेगळा इफेक्ट पडतो. पण जेव्हा आपण सांगतो की देव इतका महान आहे, त्याची प्रीती काय, ख्रिस्तामध्ये त्यांनी तुम्हाला काय स्थान दिलेलं आहे, पूर्ण एक्सप्लेन करतो ख्रिस्ताचं गौरव काय, आणि मग म्हणतो की चला आता तुमचं हे स्थान आहे, आता ह्याच्या अनुरूप तुम्ही जगलं हवं, मग लगेच प्रभाव पडतो, लगेच आपलं अंतकरण ख्रिस्ताची प्रीती जिंकतं, आणि मग खऱ्या आज्ञाने आज्ञापालन निघायला लागतं. तर तसंच ते म्हणताय, जो देव आपल्याला राज्यात व गौरवात तुम्हाला पाचारण करत आहे त्याला शोभेल असे तुम्ही चालावे. आणि मग पुढे आपण पाहतो की परत देवाच्या नावाला ते स्तुती करतात, की जी छळणूक आहे, कदाचित ते कन्फ्यूज झाले असतील की का बरं आमचं छळ होतोय, आम्ही जर का खऱ्या ख्रिस्ताच्या मागे लागलेलो आहे, आणि हे यहुदी लोकच का छळ करतायत, हे देवाचे लोक नाही आहेत का. पण मग तो एक्सप्लेन करतो त्यांना, पटकन आपण बघूया तो उरलेला शास्त्रवाद. ह्या कारणामुळे आम्हीही देवाचे निरंतर उपकार स्तुती ह्यामुळे करतो की तुम्ही आमच्यापासून ऐकलेले देवाचे वचन स्वीकारले व माणसाने ते माणसांनी म्हणून नव्हे तर देवाचे म्हणून स्वीकारले, आणि वास्तविक ते तसेच आहे हे तुमच्या विश्वास ठेवणाऱ्या कार्य करत आहे. बंधूनो, यहुद्यातील देवाच्या ज्या मंडळ्या ख्रिस्त येशूच्या ठाई आहेत त्यांचे तुम्ही अनुकरण करणारे झालात, म्हणजे त्यांनी यहुद्यांच्या हातून जी दुःखे सोसली तीच तुम्हीही आपल्या देश बांधवाच्या हातून सोसली. त्या यहुद्यांनी प्रभू येशूला व संदेश त्यांनाही जीवे मारले आणि आमचा छळ करून आम्हाला बाहेर घालवले. देवाला जे प्रिय ते करत नाहीत व ते सर्व माणसांचेही विरोधी झालेले आहेत. परराष्ट्रीयांचे तारण व्हावे म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर बोलतो, ते बोलण्याची ते मनाई करतात. हे ह्यासाठी की त्यांनी आपल्या पापांचा माप सर्वदा भरत राहावे, त्यांच्यावरील क्रोधाचे परिसीमा झाली आहे. तर आता यहुदी जे विश्वासणारे झालेले आहेत त्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे की हे लीडर लोक येऊन आमच्यामध्ये सेवा करून गेले, त्या दिवसापासून आमचे यहुदी लोकच आमच्यावर छळ करू लागले. आणि मग ग्रीक लोकांना प्रश्न पडला आहे की मग जर का हे यहुदी देवाचे अगोदरपासूनचे लोक आहेत, मग तेच आमचा का छळ करत आहेत, त्यांनी मसीहाला का नाही स्वीकारलेला आहे, बरेचसे प्रश्न आहेत. आणि हे लीडर लोक त्यांच्यामध्ये नाही आहेत म्हणून या पत्राद्वारे तो स्पष्टीकरण करत आहे की हे का असं घडत आहे की त्याने देवाला स्वीकारलेलं नाहीये, आणि म्हणून ते त्यांनी येशूला पण तसं केलंय आणि प्रेषितांना पण तसं केलेलं आहे आणि तुम्हाला पण करत आहे. आणि त्यांना आठवण करून देत आहे पाऊल की त्यांनी त्यांचा क्रोधाचा जो माप आहे तो भरत येत आहे, म्हणजे देव त्यांना पण सोडणार नाही, त्यांना पण सोडणार नाही, देव न्यायी आहे, त्यांची पण शिक्षा होईल. आणि मग पावलाचे आपल्या वाचकांकडे लक्ष, बंधुजन हो आम्ही हृदयाने नव्हे तर देहाने तुमच्यापासून थोडा वेळ वेगळे झाल्याने आम्हाला विरह दुःख होऊन तुमचे तोंड पाहण्याची आम्ही फार उत्कंठेने विशेष प्रयत्न केला. यामुळे तुम्ही तुमच्याकडे येण्याची इच्छेले मी पाऊल एकदा नाही तर दोनदा इच्छिले, परंतु सैतानाने आम्हाला अडवले. आता ते एक्सप्लेन करत आहे की खरंच आम्ही तुमच्यावर प्रीती करतो, आम्ही तुम्हाला उगच असं सोडलं टाकलेलं नाहीये, तुमचं मग मुख पाहण्यासाठी आम्ही आसुसलोय. पण तो एक्सप्लेन करतोय की सैतानाने आम्हाला अडविले, कारण आमची आशा किंवा आमचा आनंद किंवा आमच्या अभिमानाचा मुगुट काय, आपला प्रभू येशू ह्याच्या आगमन समय त्याच्या समोर तुम्हीच आहाना, कारण तुम्ही आमचे गौरव आमचे आनंद आहात. तर एका सेवकाचं खरं पारितोषिक काय तो समजतोय, की मोठी बिल्डिंग प्रभूच्या सानिध्यात, मोठं हे मोठं ते, मोठी मिनिस्ट्री, सगळ्या गाड्या, असं नाही, तर प्रभूच्या सानिध्यात जर का तुम्ही टिकून राहिलात आणि तुम्हाला आम्ही करिंथकरास पत्रामध्ये लिहिलंय की एका वधूला जसं वराकडं पुढं नेण्यात येतं, तसं जर का आम्ही तुम्हाला ख्रिस्ताला सबमिट केलं त्या दिवशी, तर तो आम्हाला सगळ्यात मोठा आनंद, ते आमचं मुगुट व ते आमचा मान आहे, तुम्ही आमचे गौरव आहात. येशू तुझ्या सामर्थ्याने आम्ही ही सेवा केली, तुझं वचन सांगितलं, विश्वासूपणे आमचं कॅरेक्टर राखलं ह्यांच्यामध्ये, ह्यांच्यावर प्रेम केलं, तुझ्या सामर्थ्याने तू त्यांना राखलेला आहेस, आता हे तुझी वधू. आणि हे सेवकाचं कार्य असतं, आणि तो म्हणत आहे की तेच आमचा मुगुट व गौरव आहे. आणि आता मी विचार करत होतो, कधी कधी हे पण सत्य आहे की प्रभूला पाहणं आपलं मुगुट व गौरव आहे, पण इथं ह्या लोकांची माइंडसेट बघा, ह्या सेवकांचा, प्रभूला पाहणं आपलं मुगुट व गौरव आहे, आनंदाचा सगळ्यात मोठा तो क्षण आहे, पण ह्यांचा पण ते विचार सोडत नाही, त्या प्रभूच्या पाहण्यामध्ये आम्हाला हे पण पाहिजे तिकडं, म्हणजे आमचा आनंद द्विगुणित होईल. तर प्रभूच्या पाहण्यामध्ये आणि प्रभूचे लोक तो दिवस पाहण्यामध्ये त्यांना मुगुट व त्यांचं गौरव व त्यांचं आनंद आहे. तर आज म्हणजे दुसऱ्या अध्यायामध्ये आपण सेवकांबद्दल जास्त करून पाहिलेलं आहे, आणि फार मला पण ह्यामध्ये फार शिकण्यासारखं आहे की खरंच मी माझ्या लोकांबद्दल आसुसलोय का, म्हणजे जर का मी एक दोन आठवडे कधी कधी बाहेरगावी जातो आणि खरंच मी त्यांचा विचार किती करतो, खरंच मी त्यांच्यासाठी प्रार्थना किती करतो, का मला असं ओझं वाटतं का अरे बापरे आता परत आपल्याला पुण्याला जायचंय, आपल्या मंडळीमध्ये जायचंय, त्याचे लोक, तेच प्रॉब्लेम, तेच हळूवारपणे पुढं वाढणं, अरे अरे काय यार आता कुठतरी दुसरीकडे गेलो असतो तर नाही. पण मी लक्षात घ्यायला पाहिजे की ते लहान जरी असतील, लहान्यातला लहान, पण तो जर का विश्वासणारा असेल तर तो येशूच्या रक्ताने खणलेला विश्वासणारा आहे, आणि त्याच्या आध्यात्मिक जीवनाचं कारभारी पण जबाबदारी मला दिलेली आहे, मला एक दिवस त्याच्या आत्म्याचं झाड द्यायचं आहे प्रभू. आणि खऱ्या सेवकांना देव हे प्रेम आणि ओझं देतो, म्हणून हे ओझीरवानं वाटत नाही, अरे सारखं सारखं त्यांना घरी बोलवायचं, चहा आणि नाश्ता, आणि मग महिन्याचा जर का खर्च पाहिला तर मोठा खर्च होतो, सारखं सारखं हे येतात लोक काउन्सिलिंगसाठी, हे ते चहा दूध सगळं महागाई होत आहे, मग असं आपण मोजत बसल्यावर त्याला प्रेम आणि हे त्याग म्हणू शकत नाही. आपण मोठं चित्र पाहायला पाहिजे, हे कुणाचे लोक आहेत, हे एवढा मोठा आशीर्वाद सेवेचा कुणी दिलेला आहे. एक दिवस जेव्हा हे विश्वासूपणे मी येशूला प्रगट करणार, सबमिट करणार, तेव्हा त्याची वधू मी त्याला सबमिट करणार आहे, तर हे किती मोठं आनंद आणि किती मोठं कार्य देवाने मला सोपवलेलं आहे. खरंच येशूवर प्रेम करतो का, आणि खरंच येशूच्या लोकांवर प्रेम करतो का, आणि ह्या कॉलिंगवर प्रेम करतो का, मग ह्या गोष्टी आपोआप यायला लागतील. की खरंच मी पापापासून मला अलिप्त ठेवायला पाहिजे, माझं कॅरेक्टर राखायला पाहिजे, कारण मला येशूची सेवा चांगल्या रीतीने करायची आहे. खरंच माझं पैशावर प्रेम आहे, खरंच मला ह्यांचा उपयोग पैशासाठी करायचा आहे, ह्यांचा उपयोग मला काहीतरी मिळेल ह्यासाठी करायचा आहे, तर खरंच मला ह्यांना वाढवायचं आहे प्रभूंमध्ये. तर अशा प्रकारे आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर का तुम्ही काही चर्चेसमध्ये जात असाल आणि ह्या गोष्टी तुम्हाला दिसत नसेल पुढाऱ्यांमध्ये, फार मोठं प्रश्नचिन्ह आहे की आता उदाहरणार्थ ते खरी सुवार्ता शिकवतच नसतील, भरभराटीची सुवार्ता उगत असं इनडायरेक्टली काहीतरी असं तसं बोलायचं, जीजस लव्स यू, पण वधस्तंभ आणि खरी सुवार्ता जर का गाजवत नसतील आणि म्हणजे साफ साफ तुम्हाला जाणवत असेल की हे लोकांच्या पैशामाग आहेत किंवा हेतू एकदम वेगळे भयंकर आहेत, तर मग आपण तिकडं राहावं किंवा खरं म्हणजे निर्णय घ्यावा कोणता तरी आपण विचार केला पाहिजे. कारण हे कॉलिंग लय उंच कॉलिंग आहे या जीवनाचं, सेवकाच्या जीवनाचं. आणि मग मंडळीला पण माहिती पाहिजे, म्हणून हे पत्रामध्ये लिहिलेलं आहे, मंडळीला पण माहिती पाहिजे की सेवकांचं जीवन हे कसं असायला पाहिजे. मंडळीने पण भळकून जाऊ नये. आता एक सेवक टीव्हीवर म्हणतोय की बायबलमध्ये असं लिहायला पाहिजे होतं कुठंतरी की जर का दुसरा वचनाचा सेवक असं मला वचनातून सांगत आहे की तू चूक करतोय म्हणून, तर बायबलमध्ये असं वचन पाहिजे की जाऊन मी त्याला मशीन गनने उडवायला पाहिजे. तर असं बोलतात हे सेवक लोक, पण तरी लोक त्यांच्या मागं. एका चर्चमध्ये तर ज्या चर्चमधून मी बाहेर आलो ते म्हणायचे की आता ही भिंत काळी आहे असं देवाच्या सेवकाने म्हटलं तर मी पण म्हणणार काळीच आहे म्हणून. अशा प्रकारचं देवानी का हे शास्त्रभाग आपल्याला दिलेले आहेत की आपण ह्यांच्या मागं चुकून भुलवून जाऊ नये, आपण तोलून बघायला पाहिजे खरंच कोणत्या सेवकां लीडर मागं आपण जात आहोत, ते योग्य वचनाची शिक्षण देतात का, योग्य सुवार्ता गाजवतात का, योग्य त्यांचे हेतू दिसत आहेत का, सारखं सारखं स्वतःचं वजन टाकतायत का लोकांवर, स्वगौरवासाठी त्यांची सेवा आहे का, सौम्यता त्यांच्यामध्ये दिसते का, खरंच लोकांना प्रोत्साहन वचनातून देत आहेत का, पवित्र त्यांचं जीवन पवित्र आहे का, नुसतं पैसा पैसा मागं ते आहे स्वगौरवामागं. तर हे मंडळीसाठी दिलेले आहेत हे पत्र. मग मंडळींनी पण जागृत व्हायला पाहिजे की कुणा मागं आम्ही चाललेलो आहोत. तर दोन लागू करणे, एक सेवकांना पण लागू करणे आणि मंडळीला पण लागू करणे की कुणा मागं आपण चालत आहोत आणि कित काय लिमिट, कुठेतरी काहीतरी डिसिजन घ्यायला लागते ना. काही प्रश्न डाऊट?